चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाची पाने तसेच तांदळाचे वैरण जाळल्यास होणार कारवाई। एसटीएम कांठ यांनी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तांदळाची वैरण तसेच उसाची पाने न जाळण्याची विनंती केली आहे। तसेच इशारा दिला आहे की जर वैरण जाळण्यात आली तर कारवाई होईल। त्यांनी सांगितले की शासनाच्या आदेशानुसार क्षेत्रामधील तांदळाची वैरण तसेच उसाची पाने जाळली जाऊ नयेत। वैरण आणि उसाची पाने जाळल्याने प्रदूषणात वाढ होते। त्यांनी सांगितले की सर्व लोकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे। उसाची पाने आणि वैरण जाळल्यास तक्रार नोंदवण्यात येईल।